सोमवार दिनांक 29 मार्च 2004।
तरी कवणे ही विषयींचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया, आथिलेची गुणवानिता मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता रूपांगा, ते गजोबजो लागे कैसा, व्याधे रुंधला मृगू जैसा, का बाही तरता वळसा ताटला जेवी, पार्था तेणे पाडे सन्माने जो साकडे, गरी मेते अंगाकडे येवोची लेदी, अमानित्वम या गुणावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं व्याख्यान निरूपण आपण पाहतो आहोत। मानित्व म्हणजे मानाची आवड, हाव, अपेक्षा। अमानित्व म्हणजे मानित्वाची अनावड। मानित्वाबद्दल अनापेक्षा, अमानित्व हा ज्ञानाला जवळचा असा गुण सांगितलेला आहे। ज्याच्यापाशी ज्ञान आहे अशा व्यक्तीपाशी अमानित्व हा गुण सापडायचा असा त्याचा अर्थ। मानित्व आणि अज्ञान हे हातात हात घालूनच चालायचे, आणि ज्ञान आणि अमानित्व हे गुण हातात हात घालूनच चालायचे। क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्यामध्ये क्षेत्रावर जर अभिमान असेल तर मानित्व हा अवगुण त्या ठिकाणी वास करून राहील, आणि जर क्षेत्रज्ञच मी असा जर निश्चय झालेला असेल तर अमानित्व अशी सहज भूमिका असेल। विनोबांनी एक अतिशय सुंदर असं वचन विचार पोथी म्हणून त्यांचं एक छोटंसं पुस्तक आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। विनोबा असं म्हणतात की गोपाळ कृष्ण गोकुळामध्ये गोपींबरोबर खेळले, गोपींसारखेच होऊन त्यांच्यामध्ये खेळले, केवळ याच्यामध्ये त्यांचं अमानित्व दिसून येत नाही तर ते गोप गोपी देखील त्यांना आपल्यातलाच एक समजत होते, याच्यावरून त्यांचं अमानित्व दिसून येत. आपल्यासारखाच आपल्यापेक्षा एखादा अर्ध पाऊल पुढं कितपतच त्यांना मानत होते. ते गोप गोपींना अत्यंत प्रिय होते, तरी देखील अतिशय अंतर असं त्यांच्यामध्ये नव्हतं. मानित्वाच्या आवास्तव कल्पनांपोटी कितीतरी प्रकारची दुःख, कितीतरी प्रकारची संकट ओढून घेतली जातात. मनुष्य दुःखाला कारण होतो. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, तरी कवणे ही विषयींचे साम्य होणे न रुचे. कोणाशीही कोणाचीही बरोबरी केलेली आवडत नाही, आपण कमीच आहोत असं वाटणं. स्वरूपानंदांची आणि गोळवलकर गुरुजींची भेट झाली तर तो प्रसंग नासकरंदीकरांनी दोन महापुरुषांची भेट म्हणून एक लेख लिहून प्रसिद्ध केलेला होता. तर तो प्रसंग त्यांनी लिहून स्वरूपानंदांना पाठवला. स्वरूपानंद तो प्रसंग वाचून घेत होते. तेव्हा अगदी योगायोगाने स्वामीजी देखील माधवनाथ देखील पावसमध्ये होते. तर त्याच्यामध्ये एक वाक्य असं होतं की स्वरूपानंदांचा जन्म 15 डिसेंबर 1903 आणि पूजनीय गोळवलकर गुरुजींचा जन्म काय तारीख आहे ती माझ्या लक्षात नाही, 1907 असं एक वाक्य त्याच्यामध्ये होतं. तर स्वरूपानंद स्वामीजींकडून तो लेख वाचून घेत असताना त्या ठिकाणी त्यांनी थांबायला सांगितलं स्वामीजींना आणि ते असं म्हणाले की असं लिहावं का. तर स्वामीजींनी पुन्हा एकदा ते वाक्य वाचलं की पूजनीय स्वामी स्वरूपानंदांचा जन्म 15 डिसेंबर 1903 आणि परमपूजनीय गोळवलकर गुरुजींचा जन्म काय जी तारीख असेल ती 1907. तर स्वामीजी म्हणाले की या जन्मतारखा आहेत आणि ज्या जशा आहेत तशा छापलेल्या आहेत, तर हे लिहायला हरकत काय आहे. पण स्वामीजी त्यांना असं म्हटले तेवढ्यात त्यांच्या डोक्यात असा प्रकाश पडला की आपण वयाने देखील गोळवलकर गुरुजींपेक्षा मोठे आहोत. असं याच्यातून जे व्यक्त होतं आहे ते व्यक्त नको व्हायला, अशी स्वरूपानंदांची इच्छा आहे. तर म्हणून स्वामीजी त्यांना म्हणाले की गोळवलकर गुरुजींपेक्षा वयाने आपण ज्येष्ठ आहात, ही गोष्ट अशी अधोरेखित या वाक्यावरून जी होते तर ती व्हायला नको असं आपल्याला वाटतं आहे. तर त्याच्यावर ते स्वामीजींना म्हणाले की आपल्याला काय वाटतं. तर स्वामीजी म्हणाले की ज्या तारखा आहेत त्याबाबत तर आपण काही करू शकत नाही आणि त्यामुळे गोळवलकर गुरुजींच्या मोठेपणालाही कुठं काही बाधा येतो असंही काही होत नाही, तर ते आहे तसंच छापलं तरी काही हरकत नाही असं मला वाटतं असं स्वामीजी म्हणाले. त्याच्यावर थोडा वेळ स्वस्थ बसून स्वरूपानंद म्हणाले, जर तुम्ही म्हणत असाल, तुम्हाला तसं वाटत असेल तर छापा असं म्हणाले. तरी कवणेही विषयींचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे वोझे जया. आणि जर कोणी मान देऊ लागलं तर त्या मानामुळं त्याला अत्यंत ओझं झाल्यासारखं असं वाटतं. इतका मान आपल्याला मिळू नये असं मनापासून त्याला वाटत असतं त्या महापुरुषाला. कारण हा मान कोणाचा असतो? हा मान ज्याचा असतो त्या क्षेत्राशी आपला काहीही संबंध नाही, ते क्षेत्र म्हणजे आपण नाही, आपण देह मन बुद्धी नाही, अशा प्रकारचा दृढ निश्चय असल्यामुळं न जाणो अशा प्रकारच्या मानामुळं कुठंतरी देह मी अशी भावना पुन्हा टोकावेल की जी आपल्याला अज्ञानामध्ये घालेल. म्हणून संभावितपणाचे ओझे जया असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. जेव्हा स्वामीजींनी डॉक्टर नगरकरांना आणि मला दोघांना अनुग्रहाचे अधिकार दिले आणि संप्रदायाची सूत्र त्यांच्या पश्चात स्वामीजींच्या पश्चात आम्ही सांभाळावी असं सांगितलं, तेव्हा त्याच्यानंतर काही काळ लोक थोडेसे अशा संभ्रमामध्ये होते की आता यांना आपण नमस्कार करायचा का नमस्कार करायचा नाही. आपल्याला माहितीये की डॉक्टर नगरकरांचा स्वभाव इतका खेळकर, सर्वांशी मिळून मिसळून वागणारा असा आहे. गोष्टी विनोदाने घेण्याचा असा आहे. त्यामुळे त्यांना नमस्कार घेणं हे कधीही नको असंच होतं. आणि स्वामीजी असताना आपण नमस्कार घ्यावेत असं त्यांनाही वाटत नव्हतं, मलाही तसं वाटत नव्हतं, तरी देखील लोक नमस्कार करत असत. स्वामीजींना तसं सांगितल्यानंतर स्वामीजी असं म्हणाले की आपण प्रति नमस्कार करावा, लोक जितके आपल्याला नमस्कार करतील तितका आपण पुन्हा त्यांना नमस्कार करावा. एकदा असं झालं की एका कार्यक्रमाला मी गेलेलो होतो, साखरपुड्याचा कार्यक्रम होता आणि ही गोष्ट झाल्यानंतर लगेचच त्या कार्यक्रमाला गेलो होतो तर तिथं अगदी रांग लावून लोकांनी नमस्कार केला. आपल्याला कल्पना नाही की सगळ्या वयाची मंडळी म्हणजे वृद्ध मंडळींपासून ते आपल्यापेक्षा वयाने कमी असणाऱ्या मंडळींपर्यंतची मंडळी, सगळ्या वयाची मंडळी, सगळ्या प्रकारच्या आर्थिक अशा स्तरावरची मंडळी, वेगळ्या वेगळ्या अत्यंत विद्वान त्याच्यात असतील किंवा अगदी साधी अशी मंडळी, अशी जर नमस्कार करायला लागली तुम्हाला तर तुमचं काय होईल याची तुम्हाला कल्पना नाहीये. ती काही मोठी आनंदाची गोष्ट अशी स्थिती नसते. मी खूप संकोचून गेलो आणि प्रत्येकाला मी प्रति नमस्कार करत असा राहिलो. जेव्हा प्रथम तुम्हाला कोणी अशा प्रकारे नमस्कार करतं तेव्हा तो नमस्कार घेणं हे खरंच संकट असतं. आणि त्यातून स्वामीजी असताना असेपर्यंत ही गोष्ट करायची नाही हे देखील माहीत होतं. मी त्याच्यानंतर स्वामीजींना भेटून सांगितलं की असा असा एक कार्यक्रम होता, मी तिथं गेलो आणि अशा प्रकारे नमस्कार झाले. स्वामीजी मला म्हणाले की मग तू काय केलंस? मी म्हटलं की मी सगळ्यांना पुन्हा वाकून नमस्कार केला. तर ते म्हणाले असंच करायचं. डॉक्टर नगरकर देखील असंच करतात आणि तूही असंच करायचंस असं मला म्हणाले. हे ओझं वाटलं पाहिजे की नको जर हे ओझ वाटलं नाही, जर ती गोष्ट आवडायला लागली, आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या आत जो क्षेत्रज्ञ आहे, ज्याच्याशी आपण एकरूपता साधलेली आहे, नमस्कार करणाऱ्याच्या आत देखील तोच क्षेत्रज्ञ आहे, तोही प्रभूच आहे. रमण महर्षी म्हणत असत की काठीवर काठी पडली, काय फरक पडला असं नमस्कार करणाऱ्याला विचारत असत. आत्मत्वानी तर एकरूपता आहे आणि देह तर संतांचाही झाला काय आणि साधकांचाही झाला काय, सारखाच पंचभूतिक. त्यामुळे रमण महर्षी म्हणत असत की या नमस्कारांनी साधणारे काय, या मानाचं कुठेतरी ओझ वाटलं पाहिजे. या मानाचं जर ओझ वाटत नसेल तर त्याच्या ठिकाणी अज्ञान भरून राहिलेलं आहे असा उघड अर्थ होतो. तरी कवणेही विषयींचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया. स्वतः स्वामीजींना प्रवचन ते करत असताना जेव्हा स्वरूपानंदांकडे गेले आणि स्वरूपानंदांकडे जाऊन जरा पुढे सरकता येईल का असं आत असं जाता येईल का थोडं थोडं सगळ्यांना बघा बरं या. हा आणि अशी एक रांग तयार होईल मध्ये. पोतं हलवलं की धान्य अजून मागत म्हणतात तसं येते. स्वरूपानंदांकडे जायला लागल्यानंतर आणि स्वरूपानंदांनी अनुग्रहाचे अधिकार दिल्यानंतर स्वामीजींना लोक नमस्कार जेव्हा करायला लागले तेव्हा स्वरूपानंदांना स्वामीजींनी पत्र लिहिलं. तर स्वरूपानंदांचं स्वामीजींना उत्तर असं आलं की ज्ञानेश्वरी झाल्यानंतर लोक जो नमस्कार करतात तो नमस्कार ज्ञानेश्वरीला आहे, ग्रंथाला आहे असं आपण समजावं. तो ग्रंथ आपण सांगत असल्यामुळं तो नमस्कार प्रसंगी जरी देहाला केला गेला तरी देखील तो नमस्कार ग्रंथाला आहे. तसंच काही हार वगैरे असे लोक घालतात त्याचं काय करावं असं स्वामीजींनी पत्रातून विचारलेलं होतं. तर ते म्हणाले की आलेले जे हार असतील तर ते हार नंतर रामचंद्रांची, गोपाळकृष्णांची, ज्ञानोबांची, अशा ज्या सद्गुरूंची अशा ज्या तसबिरी आहेत त्या तसबिरींना घालावेत. आणि आपल्याला केलेले नमस्कार आपण इकडं पाठवून द्यावेत, ते ग्रंथाला आहेत पण ते मला पाठवून द्यावेत. मग त्यांनी असं म्हटलेलं होतं की मी देखील ते वर पाठवून देतो झाला असं म्हटलेलं होतं. तरी कवणेही विषयींचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया. परमार्थ कलुषित जर कोणी केला असेल तर संभावितपणाने राहणाऱ्या वागणाऱ्या अशा मंडळींनी कलुषित केला. त्याची जर आवड निर्माण झाली आपल्या ठिकाणी, मान मिळावा असं जर वाटायला लागलं तर असं वाटणं म्हणजे देहाला मोठेपणा देण्यासारखं असं राहतं. आणि जी सर्व साधना केलेली असते आणि साधना करून देह म्हणजे मी नाही अशा भावनेचा अभ्यास घडलेला असतो त्या अभ्यासावरून साधक एकदम खाली येण्याची शक्यता असते, येतोच. म्हणून पारमार्थिक अधिकार म्हणजे सेवा असते. जर कोणी असं म्हणायला लागलं की मलाही पारमार्थिक अधिकार आहे, तर त्याच्या ठिकाणी देहबुद्धी बळावलेली आहे असा त्याचा अर्थ राहतो. जर कोणी असं म्हणायला लागलं की मी देखील मोठा झालेलो आहे आता, तर ते देहबुद्धीचं लक्षण समजायला पाहिजे. ते मोठेपणाचं लक्षण कसं बरं होईल? आथिलेची गुण वानिता, मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता रूप अंगा, जे गुण आहेत त्याच गुणांचं वर्णन जर करत चाललं असेल तर, जे गुण आहेत त्याच गुणांचं जर स्तवन चाललेलं असेल तर, आथिलेची गुण वानिता, कोणी त्याच गुणांचं स्तवन करत आहे, वर्णन करत आहे, असं जर होत असेल, मान्यपणे मानिता आणि सर्व लोकांना यांची मान्यता, मोठेपणा हा मान्य झालेला आहे असं जेव्हा होईल, तेव्हा योग्यतेचे येता रूप अंगा, आणि हा योग्य आहे अशा प्रकारे जेव्हा समाज माणूस ठरवतं, समाज मन ठरवतं, सर्वसाधारणपणाने एकमेकांशी वागण्याची पद्धत अशी असते, ते कुस्तीत कसं असतं की नाही, पैलवान म्हणजे पूर्वीच्या कुस्त्या तर असा आशा असायचा. आमच्या लहानपणी आम्ही कुस्त्या पाहायला जायचो, पुरुष असायचा गावात तेव्हा कुस्त्या देखील असायच्या, तर कितीतरी वेळ एकमेकांचा हात हातात घेऊनच ते असायचे, कितीतरी वेळ. कोणी डावच करायला तयार नाही, हा थोडा वाकला की तो तिकडून थोडासा वाकतो, अशा परिस्थितीत बराच वेळ जातो. आणि असं करून जो चपळाईनी पटात घुसेल, अशी एक वेळ येते की एक पैलवान दुसऱ्याच्या खरंच पटात घुसतो, त्याला उचलतो, खाली आपटतो. हे जसं कुस्तीमध्ये घडतं तसं एक मनुष्य दुसऱ्याशी वर्तन करत असताना, वागत असताना, कुठेही असो, अगदी शाळेतली मुलं देखील, ऑफिसमध्ये देखील, नातेवाईकांमध्ये देखील, प्रथम जर कोणी काही करत असेल तर एकमेकांना जोखून घेतात, एकमेकांना जोखण्याचं काम चाललेलं असतं. आपण जर कुणाआधी एखादा शब्द बोललो तर हा किती ऐकून घेतो हे पाहिलं जातं. हे जोखणं जे आहे हे चालू होतं, आणि मग टिंगळटवाळी, चेष्टा, एखाद्याला खाली घालणं असं सुरू होतं. सर्वसाधारणपणाने वागणुकीची पद्धत अशी असते, जर असेलच असेल दुसरा तर तो माझ्यापेक्षा मोठा नाही, माझ्या एवढाच, माझ्यापेक्षा मोठा नाही. आणि तो मोठा होताना, मोठा होत जाताना, तो जर खरंच मोठा असेल तर जेव्हा माझा नाईलाजच असतो तेव्हा मी त्याला मोठा होऊ देतो. माझा नाईलाज असतो, मला माहित असतं की सर्व अंगांनी मी कमी आहे, तेव्हा मी मान्य करतो की हा मोठा आहे, तोपर्यंत यांना त्रास झाल्याखेरीज राहणार नाही. जगात मोठं होत असताना सर्वाधिक त्रास होतो, अशा करता त्रास होतो की सहजासहजी कोणीच मानत नाही. संतांना जो त्रास झाला तर तो त्रास या जगरहाटीमुळे झाला. जास्तीत जास्त तुझी जर निराशी असेल तर तू माझ्या बरोबरीचा आहेस, याच्यापेक्षा अधिक मान्य केलं जात नाही. तरीही जर मोठा असेल तर ते सिद्ध व्हायला लागतं. मी भरपूर विरोध करेन आणि तरीही तू मोठा असशील तरच तू मोठा. जर मला आता तुला खाली ओढताच येणं शक्य नाही इतका तू मोठा झालास तर तू मोठा. असं योग्यतेचं रूप अंगाला आल्यावर असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आथिलेची गुण वानिता, मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता रूप अंगा, अशा प्रकारे योग्यतेचं रूप अंगाला येत असतं. आधी बरोबरी होईल तेवढी बरोबरी, मग अगदी जमलं नाही तर थोडासा माझ्यापेक्षा असेल शहाणा इतपत, मग खूपच शहाणा झाल्यानंतर मग इलाजच नाही. असं योग्यतेचं रूप अंगाला आल्यानंतर, इतकी योग्यता मिळायला लागल्यानंतर तई गजबजो लागे कैसा, तो इतका गडबडून जातो योग्यता मिळायला लागल्यावर. खरी म्हणजे त्याच्या अंगात आहे म्हणून लोकांनी ते मान्य केलेलं असतं. लोक काही उगीच कोणी कोणाला मान्य करत नाहीत. तई गजबजो लागे कैसा, व्याधे रुंधला मृग जैसा. पारध्यानी जाळं टाकल्यानंतर त्या जाळ्यामध्ये अडवलं गेलेला मृग हरिण कसा गडबडून जात असेल, तशी त्याची गडबड उडते. तई गजबजो लागे कैसा, व्याधे रुंधला मृगू जैसा, का बाजी तरता वळसा दाटला जेवी. हात मारून जात असताना एसपी कॉलेजच्या टँकमध्ये नाही, पुरामध्ये जिथं पाणी कापायला लागतं, आपल्या शक्तीनी पाण्याची धार तोडायला लागते, अशा वेळेला तई गजबजो लागे कैसा, व्याधे रुंधला मृगू जैसा, का बाही तरता वळसा दाटला जेवी. एखाद्या तीव्र धारेमध्ये जर अडकला किंवा थोडासा भोऱ्यामध्ये अडकला तर कशी गडबड उडते त्या माणसाची, हात मारत असताना जीवाचा प्रश्न आहे. थोडी जर गफलत झाली तर नाकातोंडात पाणी गेल्याखेरीज राहत नाही, तो बुडाल्याखेरीज राहत नाही. इतका गडबडून जातो. जर मान वाट्याला आला, योग्यतेचे रूपच आहे, पण ते जर अंगाला यायला लागलं तर, कारण तो सदैव काळजी वाहत असतो की जर अशा प्रकारे आपल्या देहाचा आपल्या नावाचा ज्या प्रकारे महिमा वाढतो आहे, तर तो न जाणं चुकून जर मी माझ्यावर खरंच आरोपित केला तर मी ज्ञानाच्या भूमिकेपासून खाली येईल. इदं शरीरं कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते, एतत् यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. हे जे शरीर आहे याला क्षेत्र असं म्हणतात, आणि हे शरीर आहे हे जाणणारा जो शरीरामध्येच एक जाणीव स्वरूप आहे, तर तो क्षेत्रज्ञ म्हणून आहे. क्षेत्रज्ञं चापि माम विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत, आणि सर्व क्षेत्रांमध्ये असलेला क्षेत्रज्ञ म्हणजे मी आहे, परमात्मा आहे. अशा रीतीने क्षेत्रज्ञ म्हणजे मी परमात्मा हे ज्यांनी जाणलं, तर तो क्षेत्राचा महिमा जो आहे त्या महिम्यानी आपण पुन्हा क्षेत्र भावावर येऊ नये म्हणून प्रयत्नशील असतो. पारधा तेणे पाडे सन्माने जो साकडे, गडी नेते अंगाकडे येवोची नेवी. म्हणून गरिमा महिमा महत्व मोठेपणा हा शक्यतो आपल्यावर येऊच नाहीये असा तो प्रयत्न करत असतो. तो जो गांधी सिनेमा आहे त्याच्यामध्ये एक फार सुंदर प्रसंग आहे. वल्लभभाई पटेल, नेहरू, मौलाना आझाद अशी सगळी मोठी बडी मंडळी काँग्रेसमधली अशी एकत्रित मोठ्या दिवाणखान्यामध्ये बसलेली आहेत, आणि गांधीजी त्यांना समजावून सांगतायत की आता आपण काय करायला हवं, आणि प्रत्येकाला हवं नको म्हणजे कोणाला चहा बनवून देतायत खातात, कोणाला दूध नेऊन देतायत, असा एक प्रसंग आहे. गांधीजी त्यांची सरबराई करतायत, ते सगळे बसलेले आहेत, असा एक प्रसंग आहे. महिमा किंवा मोठेपणा तर आपल्या अंगाला स्पर्श करेल असं होऊन देत नाहीतच, पण उलट ते सेवा करत असतात. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, हा अमुका ऐसी नोहावी सेची लोका. आपली पूज्यता आपण डोळ्यांनी पाहू देखील नाहीये, शुद्धता डोळा न देखावी. परमार्थ करायचा तो आत्मदर्शनाकरता करायचा. आता आम्हाला आत्मदर्शन झालेलं आहे, आम्ही तयार झालेले आहोत, आता आम्हाला नमस्कार करायला काही हरकत नाही असं जिथं बोललं जातं तिथं ज्ञान दूर झालेलं आहे असं समजायला काही हरकत नाही. कोणती ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिलेली आहे, आम्ही झालो वैसे म्हणे तो काहीच नाही. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी. आणि जर पूज्यता डोळ्याला दिसत असेल तर मग त्याही वेळेला पक्क्या बोधातच तो असतो की हे सर्व देहाचं आहे, माझा आणि याचा यत्किंचितही संबंध नाही. साधक बिघडतात अशा करता, चांगले चांगले साधक अशा करता बिघडतात की त्यांना नमस्कार करून घ्यावेसे वाटायला लागतात, त्यांना मान हवा असं वाटायला लागतं. आपण पूज्य व्हावं असं वाटायला लागतं. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलंय, वाचेच्या चापल्ये झालो बहुकुशळ, नाही बीज मूळ हाता आले. माझी वाचा इतकी चपळ झाली आणि आता वर्णन करायला लागली, निरूपण करायला लागली, इतका कुशळ मी झालो, पण माझ्या अजून नीट लक्षात आलेलं आहे की बीज मूळ माझ्या हाताला अजून देखील लागलेलं नाही. वाचेच्या चापल्ये झालो बहुकुशळ, नाही बीज मूळ हाता आले, म्हणून पंढरी राया दुःखी होते मन, अंतरीचे कोण जाणे माझ्या. पूज्य झालो अंगा आला अभिमान, पुढील कारण खोळंबले. मी पूज्य झालो लोकांच्या दृष्टीने, मला तर असं वाटायला लागलं की माझ्या ठिकाणी अभिमान जागा झालाय की काय. माझा जन्म आत्मदर्शनाकरता आहे हे मी विसरून गेलो की काय, अशी मला आता भीती वाटायला लागलेली आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. साधक किती सावध असायला हवा. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी. परमार्थ आपण जर करत असू तर आत्मदर्शनाकरता करायचा आहे, लोकांनी नमस्कार घेण्यासाठी नाही. तशी वेळ ज्याच्यावर येते तर त्यांनी काटेरी मुकुट घातलेला आहे, तो एक काटेरी मुकुट आहे, ती काही खूप चांगली स्थिती आहे असं नाही. लोकांच्या जर नजरेला न आलो आपण तर आपली स्थिती अधिकाधिक उत्तम अशी आपल्याला ठेवता येणं एक वेळ शक्य आहे. म्हणून ज्ञानाची लक्षणं सांगताना पहिलं अमानित्व असं लक्षण सांगितलं. कारण कुठं थोडं बहुत जर ज्ञान प्राप्त झालं तर पहिली गोष्ट जर होत असेल तर मानित्वाची भावना येते. मागच्या वेळेलाही मी तेच म्हटलेलं होतं, मानित्वाची भावना वाढीला लागते, मग बुद्धीच्या बाबत असो, म्हणजे ज्या काही प्रथित यश डिग्र्या आहेत, पण तशा डिग्र्या असताना देखील नम्र असणारे लोक आहेत असं काही नाहीये की त्या डिग्र्यांच्या बरोबर सगळेच असे होतात असं नाहीये. पण शक्यता असते, पैशाच्या पाठोपाठ शक्यता असते. सत्ता जर आली तर त्या सत्तेच्या पाठोपाठ मानित्वाची, जर बळ असेल अंगात तर त्या बळाच्या पाठोपाठ मानित्वाची अशी इच्छा होण्याची शक्यता असते. विनोबा तर असं म्हणतात की एक तालमीच्या शेजारी हिंडणारा पैलवान, म्हणजे तुमच्या आमच्यापेक्षा जास्त व्यायाम करत असल्यामुळं सहज तो चांगला झालेला असतो, खुराक वगैरे असतो, त्यामुळे येईल त्याला टप्पल मार, कोणाला गळा पकड, मान पकड, पैसे काढ म्हण, जरा किती दिवसात काही दिलं नाहीस म्हण, आपली शक्तीच आपल्या ठिकाणी मावत नाही याची ही लक्षणं आहेत. आणि ही लक्षणं जशी पैलवानाच्या ठिकाणी आढळतात तर तशीच संपत्ती ज्याच्यापाशी आहे त्याच्याही पाशी ही लक्षणं, ज्याच्यापाशी सत्ता जमा झालेली आहे त्याच्यापाशी ही लक्षणं आढळतात. कदाचित सौंदर्याच्या ठिकाणी देखील अशी लक्षणं आढळतात. जर विचार नसेल आणि नुकतीच मोठी होणारी मुलगी आहे अथवा मुलगा आहे, सुंदर आहे दिसायला, आणि त्याच्या ठिकाणी आपल्या सौंदर्याविषयी विशेष जाणीव निर्माण झाली की मामित्वाची भावनाही त्याच्या पाठोपाठ येण्याची शक्यता असते. विचारात खेरीज येणाऱ्या या सर्व गोष्टींमध्ये धोकाच आहे. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कामी नायकावी, हा अमुका ऐसी नोहावी सेची लोका. त्याला असं वाटत राहतं की हा अमुक अमुक आहे असं लोकांनी आठवूच नये आपल्याबद्दल. तेच सत्काराची के गोटी के आदरा देईल भेटी असं जर वाटत असेल तर आपला सत्कार व्हावा ही गोष्ट तर दूरच. सत्काराची के गोटी के आदरा देईल भेटी आदर तो कसा स्वीकारेल, तो स्वीकारूच शकणार नाही. आणि स्वीकारला जरी तरी फार गजबजून जाईल मनामध्ये. आपण असे लोक कधी पाहिलेत का की एखाद्या समारंभाच्या ठिकाणी ते दारातून आत आल्यानंतर त्यांच्यासारखे त्यांच्या मागून पुढून येणारे लोक सहज येऊन बैठकीवर बसत असतात, पण ते उभे राहतात, इकडे तिकडे पाहतात, त्यांची दखल घेईपर्यंत ते फारसे पुढेही येत नाही. मग कोणीतरी जायला लागतं की ह्या आलेत म्हणून, मग त्यांचे हात हातात घ्यायला लागतात, चला असं म्हणायला लागतं. मग त्यांनी म्हणायचं की नको आहे इथंच बरं आहे, नाही नाही असं कसं, तुम्ही पुढे पाहिजे असं कोणीतरी म्हणायचं, मग हाताला धरायचं आणि मग इथं बसा असं म्हणायचं. याची आवड असते. जर आग्रह केला नाही, जेवताना आग्रह झाला नाही तर नाराज होणारे लोक असतात की आम्हाला काय घरी मिळत नव्हतं म्हणून आलो की काय आम्ही. कोणी म्हणत नाही घ्या जरा म्हणून. मानित्व फार पराकोटीला गेलेलं असतं. तेच सत्कारा के गोठी के आदरा देईल भेटी मरणेसी साठी नमस्कारिता. आणि जर कोणी नमस्कार केला तर मरणा एवढं संकट वाटतं. नको, कारण या नमस्कारामुळे एखाद वेळेला मी देहबुद्धीवर येईन की काय म्हणून नको. वाचस्पतीचे मी पाडे सर्वज्ञता तरी जोडे, तरी वेडी वे माझी दडे महिमे भेणे. वाचस्पती तुलनेची अशी सर्वज्ञता, पण वेडी घेऊन दडून राहिलेला असतो. नको असं म्हणून मी मध्ये लावचे एक वचन वाक्य असं वाचलं. तो शिष्यांना सांगत होता की आतापर्यंत मला कधीही हार पत्करायची वेळ आली नाही असं लावत्से शिष्यांना सांगत होता. तर शिष्य लावत्सेला असं म्हणाले की असं कसं बाबा तुमच्या बाबत झालं, प्रत्येकावर ही वेळ येते की कधी ना कधीतरी तो कुठेतरी हार पत्करतो, हार पत्करायला लागते. तर तुम्ही असं काय केलं की ज्यामुळे तुम्हाला हार पत्करायला लागली नाही. त्याच्यावर लावचे शिष्यांना असं सांगतो, याचं कारण असं की मी कधी जिंकण्याची अपेक्षाच केली नाही. आपण कधीतरी जिंकावं, आपली कधीतरी सरशी व्हावी अशी मी अपेक्षाच केली नाही. त्यामुळं प्रत्येक वेळेला आपण ज्या ज्या ठिकाणी होतो तर ते मला खूपच आहे असं वाटत गेलं. एका बाजूनी असंही माझ्या बाबत समजा की मी समोरच्याच्या पुढे उभा असे तेव्हा जणू हरलेला असे, अशा रीतीने मी त्याच्याशी बोलत असे, म्हणजे इतका नम्र होऊन बोलत असे. तुम्ही जितका शहाणपणा करून बोलाल तितके खाली या, तितका दुसरा तुम्हाला धरेल, कधीतरी धरेल, कधीतरी तुम्हाला सुनावेल, कधीतरी म्हणेल की तुला कळलं नाही, तुला कळत नाही, कधी कधी तर लगेच प्रतिसाद मिळेल. पण जर तुम्ही नम्रता धरून गेलात तर लाओत्से असं म्हणाला की मी प्रत्येकाच्या समोर असा उभा राहत असे की मी आधीच हरलेला आहे जवळपास, त्यामुळं मला जिंकण्याची त्याला इच्छाच होत नसे, अंतत मी कधी हरत नसे असं लाओत्सेनी म्हटलेलं आहे. हे जे वचन आहे या वचनामध्ये खूप मर्म साठवलेलं आहे. वाचस्पतीचे नि पाडे सर्वज्ञता तरी जोडे, तरी वेडीवे माझी दडे महिमे भेणे, चातुर्य लपवी महत्व हारवी, इसे पण मिरवी आवडोनी. आपलं महत्व आहे ते महत्व कधीही न व्हावं असं त्याला वाटत राहतं. गोंदवलेकर महाराजांचे पट्ट शिष्य उत्तराधिकारी ब्रह्मानंद महाराज त्यांच्या समाधीच्या ठिकाणी समाधीवर अत्यंत जीर्ण अशी वस्त्र, तात्यासाहेब केतकर समाधीला भेट देण्यासाठी दर्शन घेण्यासाठी म्हणून गेलेले असताना त्यांनी असं विचारलं की ही अशी जीर्ण वस्त्र महाराजांच्या समाधीवर का, तर तेव्हा त्यांनी महाराजांचं ब्रह्मानंद महाराजांचं इच्छापत्र आणून दाखवलं त्यांना की महाराजांनी असं लिहून ठेवलेलं आहे की जर माझ्या समाधीवर घालण्यासाठी म्हणून कोणी चांगलं वस्त्र दिलं तर ते प्रथम गोंदवल्याला महाराजांच्या समाधीवर घालावं आणि तिथं घालून ते जीर्ण झालं की मग माझ्या समाधीवर वापरावं असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे मरणानंतर देखील अमानित्व सांभाळणं, असताना तर सोडूनच द्या पण मृत्यू